chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी बाबत शेतकऱ्यांची निदर्शने। शेतकऱ्यांनी ऊस थकबाकीवरून सोमवारी शुगर मिलवर जोरदार निदर्शने केली। उसाचे पैसे लवकरात लवकर भागवले जावेत अशी मागणी सुद्धा केली। शेतकऱ्यांचे नेतृत्व शुगर मिलचे माजी डायरेक्टर जयपाल चढूनी, रामकुमार बोहावी, पूर्व डायरेक्टर सतबीर सिंग यांनी केले। त्यांनी सांगितले की शुगर मिलने 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांना पैसे भागवले नाहीत, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत। त्यांनी याबरोबरच पुढचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी केली। कारखाना खराब झाल्यामुळे बाहेर पाठवण्यात येणाऱ्या उसाचे भाडे, कारखान्याचा 14 दिवसानंतर पैसे भागवण्याचा नियम आहे आणि त्यानुसार पैसे भागवावेत आणि जर उशीर झाला तर त्याला व्याज द्यावे असे सांगितले। जोपर्यंत 2019-20 हंगामाचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत पुढच्या उसाचा सर्वे केला जाऊ नये आणि जर कारखाना शेतकऱ्यांबरोबर करार करेल तर त्यासाठी कारखान्यानेही करार करावा। शेतकऱ्यांनी सांगितले की 1 एप्रिलनंतर ओव्हरलोडिंगची पावती वैध मानली जावी, कारण यावेळी गहू पिकाचा हंगाम सुरू होता आणि मजुरांची कमी होती। या दरम्यान मस्तराम खरिंडवा, धर्मपाल, पूर्व डायरेक्टर रवींद्र गुरजेंद सिंग खरिंडवा, नवाब सिंग दुधला, ताराचंद चढूनी व राजकुमार खरिंडवा आदी उपस्थित होते।